नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. पीएम किसान सन्मान योजनेचा 20वा हप्ता जारी. स्वतःसोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा. सरन्यायाधीश भूषण गवई यांचं आवाहन. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखीचा राज्य शासनाकडून सत्कार. 3 कोटी रुपये पारितोषिक प्रदान. आणि नांदेड इथं 20व्या समरसता साहित्य परिषदेचा आज समारोप. आता सविस्तर बातम्या. व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल वाराणसी इथं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 20वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
लोगों के कौशल्य से बनी है, भारत के लोगों के पसीने से बनी है, हमारे लिए वह स्वदेशी है. हमें वोकल फॉर लोकल मंत्र को अपनाना होगा. हम संकल्प लें कि हम मेक इन इंडिया प्रोडक्ट्स को ही बढ़ावा देंगे. हमारे घर में जो भी नया सामान आएगा वो स्वदेशी ही होगा.
2019 पीएम किसान योजना सुरू केल्यानंतर विरोधी पक्षांनी या योजनेबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारनं या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 4.25 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कालच्या कार्यक्रमात 20,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम 9.70 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काल या योजनेच्या 20व्या हप्त्यापोटी 2,000 कोटींहून अधिक रुपये प्राप्त झाले. दरम्यान सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी ही नवी योजना सुरू केल्याचं पंतप्रधान मोदी यांनी याच कार्यक्रमात सांगितलं. कृषी उत्पादनात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांसाठी ही योजना असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करत सैन्य दलाच्या स्वदेशी आयुधांची ताकद जगानं पाहिल्याचं नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ दीप्ती पाटगावकर आणि इतर तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप पिकं, एकात्मिक कीड व्यवस्थापन, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. परभणी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दाखवण्यात आलं. खरीपाच्या पेरणीनंतर आता इतर कामांसाठी हा हप्ता मिळाल्यानं थोडा हातभार लागेल असं कातनेश्वर इथले शेतकरी विश्वंभर पांडे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मी विश्वंभर दासराव पांडे राहणार कातनेश्वर. मी पीएम किसान योजनेचा लाभार्थी आहे आणि मला आतापर्यंत वेगवेगळे हप्ते पडले आणि जे आज जे हप्ता पडला ते इतक्या योग्य टायमाला पडला, कारण सोयाबीनची फवारणी, निंदण, कोळपणं याच्याकरता पैसा आज उपयोगी आला. मोदी सरकारचे मी खूप आभार मानतो.
स्वतःसोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करण्याचं आवाहन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे. नागपूर इथं काल डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना सरन्यायाधीश म्हणाले,
बाबासाहेब जे म्हणाले की खऱ्या अर्थानं जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, आपण मोठं होण्यासोबत आपला समाज कसा मोठा होईल, आपण या समाजाला कसं मदत करू शकतो आणि समाजातल्या सगळ्या घटकांना वर आणण्याकरता कसं मदत करू शकतो, ही जर आपण बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आपल्या मनात रुजवली तर ती त्यांना खऱ्या अर्थानं अंजली होईल. भीमराया हे तुझ्या लेकरांची वंदना, आज गे कोथंबलेल्या अंतरांची वंदना, दुमदुमे जे विमुची करताना डोईकडे सारखा जावे तिथे हा तुझा डंकाधडे, हा तुझा डंकाधडे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं देशात समतेचं राज्य निर्माण करण्याबरोबरच समान संधी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्था तयार करण्याचं काम केलं असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
आपल्याला माहिती आहे की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाने या देशामध्ये समतेचं राज्य तयार करायला, संधीची समानता द्यायला आणि प्रत्येक व्यक्तीला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या संविधानाने उभी करून दिली.
बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा काल नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं हा सत्कार करण्यात आला. दिव्या देशमुखनं जागतिक स्पर्धेत मिळवलेलं दैदिप्यमान यश हे देशातील हजारो मुलामुलींसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दिव्याला 3 कोटी रुपये बक्षीस सरकारकडून प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही दिव्याला 11 लाख रुपये बक्षीस देण्यात आलं. खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही तिचा सन्मान करण्यात आला. राज्यातल्या खासगी बाजार समित्यांना दिलेल्या वन टाईम परवान्यांबाबत पुनर्विचार सुरू असून केवळ शेतकऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणाऱ्या खासगी बाजार समित्यांच्या परवान्यांचं नूतनीकरण केलं जाईल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते काल नंदुरबार इथं बोलत होते. आगामी काळात 1 तालुका 1 बाजार समिती हे धोरण राहणार असल्याचं रावल यांनी सांगितलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या वार्षिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा तसंच मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना यावर्षीपासून मानधन देण्यात येणार आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची नीट पीजी आज देशभरात विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 12:30 जवळपास 2.5 लाख विद्यार्थी ही संगणक आधारित परीक्षा देणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै 2025 या सत्रातील 1 वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या तसंच अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार आता येत्या 23 ऑगस्ट रोजी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. नांदेड इथं आयोजित 20व्या समरसता साहित्य संमेलनाचा आज समारोप होणार आहे. काल ग्रंथदिंडीनं या संमेलनाला सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांनी यावेळी केलेल्या भाषणात समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मांडणारी समाजनिष्ठ साहित्य निर्मिती ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री भिकुजी दादा इदाते, प्राध्यापक रमेश पांडव, पूर्व संमेलन अध्यक्ष प्राध्यापक शेषराव मोरे, गोविंद नांदेडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या 2 दिवसीय संमेलनात मुलाखती, परिसंवाद, कविसंमेलनं, चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणीचे निवृत्त उद्घोषक मंगेश वाघमारे यांचं काल रात्री पुणे इथं निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते यकृताच्या विकारानं आजारी होते. जालना जिल्ह्याच्या अंबड इथले मूळ रहिवासी असलेले वाघमारे यांनी छत्रपती संभाजीनगर केंद्रातही निवृत्तीपूर्वी सेवा बजावली होती. त्याआधी अनेक वर्ष ते पुणे आकाशवाणी केंद्रात कार्यरत होते. उत्कृष्ट संतूरवादक तसंच उत्तम निवेदक असलेले वाघमारे यांनी अनेक सांगीतिक कार्यक्रमात संवादक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं संडे क्लब आणि देशपांडे परिवाराच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्काराचं वितरण आज होणार आहे. अंबाजोगाई इथले वाचन चळवळीतले कार्यकर्ते अभिजित जोंधळे यांना आज हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात 11:30 हा कार्यक्रम होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल नाशिक इथं बोलत होत्या. अनेक ठिकाणी कारखान्यांनी रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासण्यासाठी पथकांनी अशा कारखान्यांना अचानक भेटी द्याव्यात असं मुंडे यांनी सूचित केलं. राज्यात आजपासून अवयवदान पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ही चळवळ राबवण्यात येत आहे. यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. परभणी शहरात यशस्विनी महिला मंचच्या वतीनं श्रावण मासानिमित्त महिलांना बेल वृक्षरोपांचं वाटप करण्यात येत आहे. संपूर्ण महिनाभर हा उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती यशस्विनी महिला मंचच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया पाटील यांनी दिली. सर्व इच्छुकांना ही रोपं दिली जाणार असल्याचं ते म्हणाल्या. ओव्हल कसोटी सामन्यात भारताला जिंकण्यासाठी 9 गडी बाद करण्याची तर इंग्लंडला 324 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचा आजच्या 4थ्या दिवशी इंग्लंड आपल्या 2ऱ्या डावात 1 बाद 50 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात करेल. भारतानं आपल्या 2ऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जायस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर 396 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. स्वतःसोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं आवाहन आणि नांदेड इथं 20व्या समरसता साहित्य संमेलनाचा आज समारोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.